माहितीये, अचानक कधीतरी आपल्याला कोणी गाणं म्हणायला लावलं ना तर आपण आपलं फेवरेट गाणं म्हणतो पण त्यासोबतच चुकीचे लिरिक्स सुद्धा बोलतो. आकांक्षा आहे, मी तुमच्या सोबत ओनली ऑन सुपर हिट्स 93.5 रेड एफएम.
सेलेब कट्टा.
आणि सेलेब कट्ट्यावर मी तुम्हाला सांगितलं होतं, अशा एक अभिनेत्री आपल्या बरोबर येणार आहेत गप्पा मारायला, ज्यांना आपण फेमस टीव्ही शो मध्ये पाहिलेलं आहे आणि आता त्या पुन्हा सिरियल मध्ये आपल्याला दिसणार आहेत की नाही हे आज ते आपल्या बरोबर शेअर करणार आहेत. मी बोलते आहे रात्रीचे खेळ चाले पार्ट 2 मध्ये ज्यांना वच्छीच्या रोल मध्ये आपण पाहिलं होतं अशा संजीवनी पाटील यांच्या विषयी. संजीवनी ताई आता फोन लाईन वर आहेत. हॅलो संजीवनी ताई.
हॅलो आकांक्षा, हाव आर यू?
मी मजे, तुम्ही कशा आहात?
मी पण मस्त मजे.
आणि आता जसं अनलॉक सुरू झालंय, शूट सुरू होत आहेत, आता सिरियल हळूहळू सुरू करतायत, सो तुमचं शूट कधी सुरू होणार आहे, काही अजून आयडिया दिली आहे की नाही?
अगं नाही, आमचे बऱ्यापैकी कलाकार जात आहेत, आता बोलवते त्याला जसजसे ज्यांचे ज्यांचे ट्रॅक होते, कारण यू नो दॅट आता ती क्वारंटाईन व्हावं लागणार आपल्याला जाऊन 14 दिवस तिथे, त्यामुळे आता सगळ्यांना नाही बोलवत आहेत ते, पण रादर आय थिंक की माझा ट्रॅक संपलाय, म्हणजे यु नो व्हॉट संपलाय इन द सेन्स ते परत काढू शकतील, कारण नोव्हेंबर मध्ये कसं झालेलं ना माझा ट्रॅक संपला होता ऑलरेडी, आणि त्याच्यानंतर जेव्हा मी येते डायरेक्ट मी एका दुकानासमोर बसलेली असते आणि भजी मागत असते, म्हणजे तिथे इकडून ती असा ट्रॅक संपला होता असं राधर आहे. आणि
सध्या सिरियल मध्ये काय होणार आहेत, कसे ट्विस्ट अँड टर्न येणार आहेत हे कोणालाच माहित नाहीये, कुठलं कॅरेक्टर संपणार आहे हे आपल्याला आता कलाकारांकडूनच कळू शकतं. आपण संजीवनी ताईंबरोबर आणखी सुद्धा गप्पा मारणार आहोत, या पूर्ण लॉकडाऊन मध्ये त्यांनी नवीन काय गोष्टी केल्या, त्यांचं रुटीन कसं बदललं जाणून घेणार आहोत. बट आफ्टर सम सुपरहिट ट्रॅक्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो.